हरिओम. मनाच्या श्लोकांमधला शेवटचा श्लोक, 205 क्रमांकाचा श्लोक, हा फलश्रुतीचा श्लोक आहे. आपल्याला माहिती आहे, कुठल्याही आध्यात्मिक रचनेला एक फलश्रुती असते. समजा तुम्ही हे वाचलं, जाणून घेतलं, समजून घेतलं, तर काय होईल? फलश्रुती म्हणजे या सगळ्याचा परिणाम तुमच्या चित्तावर, तुमच्या भोवतालच्या परिस्थितीवर काय होईल त्याचा परिणाम, असं सांगण्याची आपल्या इथे एक परंपरा आहे, अशी रीत आहे. त्यामुळे समर्थांनी मनाच्या श्लोकांची फलश्रुती सांगितलेली आहे. ती काय आहे? मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. ही मनाच्या श्लोकांची फलश्रुती आहे. श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, दासबोधाची फलश्रुती आहे. दासबोध असं नाही सांगत की तुम्ही मोठे ज्ञानी व्हाल, मोठे पंडित व्हाल दासबोधाचा अभ्यास केल्याने. ते म्हणतात तुमची क्रिया पालटेल. कारण काय? आज जे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, तुम्ही जसे आत आहात त्यावर तुमची बाहेरची क्रिया, बाहेरची क्रिया हे आतल्या स्थितीचं प्रतिबिंब असतं. काही लबाड लोक सोडले तर ते आतल्या गोष्टींचा बाहेर पत्ता लागू देत नाहीत, पण सामान्यत आतल्या गोष्टी या नकळत आरशासारख्या आपल्या कृतीवर, वागण्यावर, चेहऱ्यावर उमटत असतात. तसं क्रिया पालटे तात्काळ, मनाची शते ऐकता दोष जाती. साधकाचं वर्णन करताना अवगुणांचा करून त्याग, जेणे धरिला संतसंग, तया नाव साधक ग्रंथांतरी बोलिला. म्हणजे परमार्थाची पहिली पायरी स्वतःच्या अवगुणांची जाणीव, दुसरी पायरी त्यांचा त्याग करण्यासाठी प्रयत्न, त्याला मदत कोणाची? आपल्या गुरूंची, संतांची, पूर्वसुरींची मदत त्याला. तर अवगुणांचा करून त्याग, मनाचे हे जे 205 श्लोक आहेत ते ऐकल्यावर काय होईल? दोष जाती. त्याच्या चिंतनाने आपले जे अंतरंगातले दोष आहेत, की जे आपण आणि परमात्मा यांच्या आड उभे आहेत, तर ते दोष जातील. आपले दोष आपल्याला कळतात का? माझे मज कळो येती अवगुण, तुकाराम महाराजांना कळत होते. आपल्याला काही वेळा नाही कळत, म्हणजे आपण तुसडेपणाने वागतो आणि आपण म्हणतो मी स्पष्ट वक्ता आहे. म्हणजे आपले दोष पण आपण त्यांना गुणाचं रूप देऊन आपण पाहत असतो, पण लोकांना तसं वाटत नसतं. तर म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा सास करी, वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रिया आधीन झालो देवा, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. मग त्याला शरण जावं आणि त्याला म्हणावं की मला कळत नाहीत, काही वेळा कळतात काही वेळा नाही कळत, पण तुला कळतात ना, तर तू माझे दोष दूर कर. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. आजच्या काळामध्ये मती मंद याचा अर्थ मेंटली रिटार्डेड असा आहे, पण तसा समर्थांच्या काळात नव्हता. मती मंद म्हणजे ज्यांचा IQ कमी आहे अशा लोकांना, आजच्या काळामध्ये जे शिकू शकत नाहीत अशा लोकांना आपण मती मंद म्हणतो. पण मग समर्थांच्या काळात मती मंद याचा अर्थ असा होता की बुद्धी आहे, पण त्याच्यावर असं काय जाड आवरण आलेलं आहे की त्यामुळे परमात्म्याचं स्वरूप त्या बुद्धीला अशी काय ती जड आणि जाड झालेली आहे. दृश्यते तू अग्र या बुद्ध्या, ते त्या सुईमध्ये आपल्याला दोरा घालायचा, त्याला पीळ द्यायला लागतो आणि मग ती असं नोकदार झाल्यावर मग सुईच्या त्या या नेढ्यामधून ती जाते. तशी बुद्धी सूक्ष्म असायला लागते, पण ज्यांची बुद्धी अशी सूक्ष्म नाही, ज्यांची बुद्धी जड आहे आणि जाड आहे, त्याला त्यांना मतिमंद असा शब्द, ज्यांना परमात्म्याचं आकलन होऊ शकत नाही अशी बुद्धी असलेले लोक त्यांना मतिमंद असं म्हटलेलं आहे. पण मनाची शत म्हणजे मनाचे श्लोक वाचून हे जे लोक आहेत यांच्या बुद्धीवरचं सगळं हे जे काही कीटण आलेलं आहे ना ते हळूहळू घासलं जातं आणि आतलं सोनं ते आत सोनं सगळ्यांच्या आतच आहे पण त्याच्यावर ते कीटण आहे ना ते जायला पाहिजे. त्याच्यावर जी काही घाण जमलेली आहे मलिनता जमलेली आहे ती जायला पाहिजे. ती मनाचे श्लोक म्हटल्याने हळूहळू जात जायला लागते आणि मग ध्यान आणि नाम ही जी साधनं आहेत अंतरंग साधनं आहेत त्याला ही व्यक्ती योग्य बनते. मती मंदते साधना योग्य होती. मग काय म्हणतं त्या व्यक्तीला काय दिसायला लागतं त्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य दिसायला लागतं. ज्ञान म्हणजे काय समर्थांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपलं खरं स्वरूप ओळखणं याला ज्ञान म्हणायचं ते त्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसायला लागतं. त्या व्यक्तीच्या ठिकाणी वैराग्य दिसायला लागतं. वैराग्य याच्याबद्दल बरेच लोकांचे समज आणि गैरसमज आहेत. तुझे आहे तुझपाशी नावाच्या नाटकात ते जे आचार्य म्हणून दाखवलेले आहेत ते आपल्या दृष्टीने वैराग्य म्हणजे ते आहे की मी हे खात नाही, मी म्हशीचं दूध पित नाही, मी अमुक करत नाही, मी तमुक करत नाही, हे सगळं वैराग्य. वैराग्य असं नकारात्मक नाही आहे. विषयांच्या ठिकाणी वैराग्य आणि भगवंताच्या ठिकाणी प्रीती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ज्यावेळी भगवंताच्या ठिकाणी प्रेम जडतं त्यावेळी वैराग्य आपोआपच माणसाच्या ठिकाणी येतं. एखादी गर्भवती स्त्री आहे तर तिला तिच्या गर्भाला जे हवं आहे तेच ती खाते. ती हॉटेलला जाऊन चमचमीत पण घाणेरडं तळलेलं खाणार नाही. त्या गर्भासाठी ती सर्व प्रकारे काळजी घेते. तसं प्रत्येकाच्या आत तो ईश्वरानुभवाचा किंवा ईश्वरीय ज्ञानाचा तो गर्भ साधक जोपासत असतो आणि त्याला आपणहून कळतं काय जे पाहायला नको तो पाहतच नाही, जे ऐकायला नको तो ऐकतच नाही. कारण त्याला माहिती आहे की हा जो गर्भ मी जपतो आहे जपते आहे त्याला हे मानवणार नाही आहे. म्हणून तो घाणेरडी भडक प्रक्षोभक दृश्य पाहणार नाही. तो अशब्द बोलणार अपशब्द बोलणार नाही. तो त्याला माहिती आहे की हा जो ईश्वरानुभूतीचा साक्षात्काराचा गर्भ मी जोपासतोय त्याला हे योग्य नाही आहे असं आपोआप त्याला कळायला लागतं. याला म्हणायचं वैराग्य. सामर्थ्यांगी सामर्थ्य काय असतं? संतांचं सामर्थ्य मी काय सांगावं? आपण सर्व संतचरित्र जर पाहिली तर ते त्यांचं आंतरिक सामर्थ्य कसं कसं किती प्रकारे प्रकटलेलं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या एका दृष्टीने त्यांच्या एका स्पर्शाने माणसांची जीवनं बदलून गेलेली आपल्याला माहिती आहेत. एकनाथ महाराजांनी ते भावार्थ रामायण लिहायला घेतलं आणि मग त्यांना शरीर त्याग करण्याचा आदेश झाला. आता कोण पूर्ण करणार? तो गावबा त्याला काही येत नव्हतं, काही नव्हतं, पण त्यांनी ते समर्थांच्या आपलं एकनाथांच्याच इतक्या सरसपणाने त्यांनी ते भावार्थ रामायण पूर्ण केलं. असं घडत असतं. ही संतांची शक्ती आहे आणि चांगल्या साधकांच्या ठिकाणीही ती साधनेने येऊ शकते. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळा सिद्धरारा असं बसवण्याचं सामर्थ्य त्या भक्ताच्या ठिकाणी येतं. म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. सगळं काही केलं पण मी केल्याचा उपयोग होईल की नाही असं वाटलं तर मग सगळं वाया गेलं. तर श्रद्धेने केलं पाहिजे. होय, मी मनाचे श्लोक वाचतो यातून माझे अवगुण दूर होणार आहेत, माझ्या ठिकाणी ज्ञान उदयाला येणार आहे. ते सामर्थ्य वैराग्य हे सगळं काही समर्थांच्या कृपेने आम्हाला सर्वांना प्राप्त होणार आहे अशा श्रद्धेने जर आपण मनाचे श्लोक वाचले त्याचं चिंतन केलं तर मग काय मुक्ती भोगी तुम्ही आम्ही सारेच मुक्तीचे अमृताचे अधिकारी आहोत. विवेकानंद म्हणायचे की कशाला स्वतःला तुम्ही हीन लेखता. ख्रिस्ती धर्मामध्ये पाप नावाच्या कल्पनेवर बराच भर आहे. मी पापी आहे मग त्याचं कन्फेशन द्यायचं इतकी पाप हातून झाले. ते म्हणाले असं म्हणून ती पाप उगाळून काय होईल? तू म्हण की मी संतांचा दास आहे, मी सद्गुरूचा शिष्य आहे, मग माझ्या जीवनात वाईट कसं घडेल? माझं जे जीवन आहे त्या मनाच्या श्लोकांच्या दीपिका माझ्या जीवन मार्गावर उजळलेल्या आहेत आणि त्या प्रकाशात मी वाटचाल करणार आहे. साक्षात प्रभू रामचंद्र माझ्या जीवन नौकेचे कर्णधार होऊन उभे आहेत. मग मला भय कसलं, शोक कसला? मी आनंदातून जन्माला आलो, मी आनंदातच जाणार आहे आणि या वाटचालीतलं प्रत्येक पाऊल आनंदमय आहे, असं आपली मनाच्या श्लोकांची साक्ष आहे. तर आपण सर्वजण अशा श्रद्धेनी, अशा विश्वासाने या 205 जणू काही आपल्या जीवनात लागलेल्या दीपिका, जीवन मार्गावर लागलेल्या या दीपिका आहेत, तर यांच्या प्रकाशामध्ये खूप प्रेमाने, खूप श्रद्धेने, दृढ प्रयत्नाने असं जर आपण वाटचाल केली तर याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा, आत्मदर्शनाचा सोहळा आपण अनुभवू शकू. आनंदाचे डोही आनंद तरंग ही स्थिती आपण सर्वजण अनुभवू शकू, एवढे भाग्यवंत आपण ठरू असा समर्थांचा आपल्याला आशीर्वाद आहे. हरिओम तत्सत.